विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतर करण्याच्या कामाला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कामासाठी 438,47,87,483 रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सिंचनासाठी जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना महत्वाची आहे. ही योजना पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित न झाल्यानं या परिसरातील 40 अधिक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे या योजनेतून पाणी मिळावं अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळे 1 TMC पेक्षा जास्त पाण्याची बचत होणार आहे. राज्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात काल 37 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात या आजारानं आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यातील GBS रुग्णसंख्या 192 झाली आहे. त्यातील 167 रुग्णांना GBSचं निदान झालं आहे. पुण्यातील GBS रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून पुणे महापालिका क्षेत्रात 39, महापालिकेत नव्यानं समाविष्ट गावांमध्ये 91, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 29, पुणे ग्रामीणमध्ये 25 रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या इतर जिल्ह्यात आतापर्यंत 8 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातल्या 48 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर 21 रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. 91 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. पुणे पोलिसांच्या COP24 या उपक्रमाचं येत्या 15 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तरुणी किंवा महिलेनं अडचणीच्या काळात मदतीसाठी 112 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर घटनास्थळी महिला बीट मार्शल पाठवले जातात. COP24च्या माध्यमातून हे बीट मार्शल 24 तास शहरात गस्त घालणार आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतील या उपक्रमासाठी 726 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात 526 पुरुष आणि 200 महिला कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना वेगळा गणवेश देण्यात आला आहे. त्यांना 123 दुचाकी वाहनं तसंच 39 मोबाईल व्हॅन्स देण्यात आल्या आहेत. या सर्व वाहनांना GPS लावण्यात आले असून त्याद्वारे बीट मार्शलवर नियंत्रण ठेवलं जाणार आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असलेल्या लिलावात तुरीचा दर हमीभावापेक्षा कमी निघत असल्यानं आधारभूत दरानुसार हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव बाजार समितीनं सादर केला होता. त्यावर सकारात्मक निर्णय झाला असून आता हमी दरानं तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे, अशी माहिती समितीचे सभापती विश्वासराव आटोळे आणि उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली. येत्या 22 फेब्रुवारीपर्यंत तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात मोकळ्या जागेवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगळा वेगळा उपाय केला आहे. या कर्मचाऱ्यांनी चिंचवड परिसरातील कावळे वखार मोहननगर इथल्या सार्वजनिक जागेवर टाकाऊ वस्तूंचा अतिशय कल्पकतेनं वापर करून सुंदर कलाकृती उभारली आहे. आर्ट टू वेस्ट ही संकल्पना राबवल्यामुळे हा परिसर कचरामुक्त झाला आहे. शिवाय या ठिकाणी आता सेल्फी काढण्याचा आनंदही नागरिक घेऊ लागले आहेत. पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी 13,854 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 6,897 लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 11,71,75,000 रुपये जमा करण्यात आल्याची माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली. दी एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियानं चॅलेंजेस इन एरोस्पेस फॉर विकसित भारत 2047 या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी एरो मॉडेलिंग कार्यशाळा, चित्रकला, संशोधन प्रकल्प आणि पोस्टर प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. यात शालेय स्तरावरील पोस्टर स्पर्धेत मुंबईच्या श्रद्धा प्रधान हिनं प्रथम तर पुण्याच्या एन श्वेतांजली हिनं द्वितीय क्रमांक मिळवला. महाविद्यालयीन गटात पुण्याच्या शाश्वती हिंगे आणि ज्योती नगरकर या दोघींनी पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला. हवामान. पुणे आणि परिसरात आज हवामान कोरडं असून कमाल 35 तर किमान 15.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही हवामानात फारसा बदल संभवत नसल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.